आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। परळी आणि बारामतीमध्ये नवीन पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यासाठी ही मान्यता। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला जाहीर। आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी पुण्यासह देशभरात 60 अधिक ठिकाणी सीबीआयचे छापे। महाराष्ट्र राज्य आधार सामग्री डेटा धोरण आणि या धोरणाच्या मसुद्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। शासनाच्या विविध विभागांकडे संकलित होणाऱ्या माहितीचा म्हणजेच आधार सामग्री डेटाचा गतिमान कामकाज तसंच योजना प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वापर करून घेण्याच्या दृष्टीनं हे धोरण तयार करण्यात आलं आहे। त्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्रा या संस्थेअंतर्गत राज्य विदा प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य काही महत्वाचे निर्णयही घेण्यात आले। राज्याच्या विविध जिल्ह्यातील 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या 332 गावठाणांमध्ये अपूर्ण राहिलेल्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी 599.75 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे। याशिवाय परळी आणि बारामती इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेकरता मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। या दोन्ही महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 671.73 कोटी रुपये खर्चाच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या पौड इथं लिंक कोर्टऐवजी कनिष्ठस्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करण्यालाही या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आरोग्यसेवा जलदगतीनं उपलब्ध होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे काल मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते। राज्यभरातल्या समतोल विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर निधी खर्च व्हायला हवा, त्यासाठी राज्य सरकार सकारात्मक पावलं उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ झाली असून आता राज्य सरकारी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळेल। 1 जुलैपासून ही दरवाढ लागू होणार आहे। जुलै ते जानेवारी दरम्यानची थकबाकी या महिन्यातल्या वेतनासह दिली जाणार आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल ठरला आहे। राज्यात 22,010 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यामधले सर्वाधिक 1,895 प्रकल्प मंजूर झाले आहेत। देशात 22,000 टप्पा पार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे। शेतकरी तसंच सर्वसामान्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी आणि अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय असून ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थी या योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। राज्य सरकारतर्फे यावर्षीपासून प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। पहिला प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला देत असल्याचंही शेलार यांनी काल जाहीर केलं। सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी काल मार्सेलिस बंदर इथं झालेल्या बैठकीमध्ये ही घोषणा केली। 2,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन आहे। त्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यवीरांच्या गीताला हा पुरस्कार जाहीर होत असल्याचं समाधान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। राज्यातल्या 60 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची तातडीनं पदस्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे। काल याबाबतचा आदेश जारी करण्यात आला। या अधिकाऱ्यांपैकी 29 अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून पदस्थापना दिली आहे। जात पडताळणी समिती अध्यक्षांची ही 29 पदं काही वर्षांपासून रिक्त होती। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। यापुढील बातम्यांपूर्वी ऐकूया हा संदेश।
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी। विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज। अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org।
बातमीपत्रात पुन्हा स्वागत। उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ पर्वाची आज महाशिवरात्रीला सांगता होत आहे। गेले 45 दिवस सुरू असलेल्या या महापर्वात 64 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं। अमृत स्नान करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली आहे। दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त आज राज्यातल्या ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढ्यानागनाथ, परळी वैजनाथ आणि त्र्यंबकेश्वर या राज्यातल्या ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा आहेत। विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे। विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या गडचिरोली इथल्या चामोर्शी तालुक्यातल्या मार्कंडेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरवण्यात येते। या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागांसह शेजारच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण इत्यादी राज्यांमधून लाखो भाविक येतात। पुण्यातही ओंकारेश्वर, पांचाळेश्वर, नर्मदेश्वर, सोमेश्वर इत्यादी मंदिरांमध्ये पहाटेपासून प्रसन्न वातावरणात आणि भाविकांच्या गर्दीमध्ये पूजा, अभिषेक आणि मंत्रपठण सुरू आहे। क्रिप्टोकरन्सी गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं देशभरातल्या 60 अधिक ठिकाणी काल छापे टाकले। यामध्ये पुण्यासह कोल्हापूर, नांदेड, दिल्ली, चंदीगड, बेंगळूर इत्यादी शहरांचा समावेश आहे। गेन बिटकॉईन नावाच्या 2015 सुरू झालेल्या कंपनीनं 18 महिन्यांसाठी दरमहा 10% दरानं फायदेशीर परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं। 2017 या कंपनीचा घोटाळा उघड झाला होता। त्यानंतर या कंपनीविरोधात देशभरात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। भारतीय अवकाश विभागाचे माजी सचिव आणि अंतराळ आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ के सिवन यांना पुण्यातल्या एआयटी संस्थेच्या 31 स्थापना दिनानिमित्त काल झालेल्या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। डॉ सिवन हे आंतरराष्ट्रीय एस्ट्रॉनॉटिक्स अकादमी अर्थात आयएएचे उपाध्यक्ष आहेत। त्यांनी एस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया अर्थात एएसआयचं अध्यक्ष म्हणूनही काम केलं असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली इस्रोनं 22 जुलै 2019 रोजी चंद्रावरील चांद्रयान 2 ही मोहीम आखली होती। सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळांना फळ महोत्सवाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ उपलब्ध झाली असून जिल्ह्यात पुढील वर्षी फळ महोत्सवाला व्यापक स्वरूप देऊ अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी दिली आहे। द्राक्षदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या फळ महोत्सवाचं उद्घाटन दोडमिसे आणि सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या। रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज विदर्भ आणि केरळ संघांमध्ये होणार आहे। नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आज सकाळी 9:30 हा सामना सुरू होईल। या स्पर्धेत विदर्भानं 7 पैकी 6 सामने जिंकून 40 गुणांची कमाई केली तर केरळनं 7 पैकी 3 सामने जिंकून 28 गुण कमावले आहेत। आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतला कालचा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, त्यामुळे आता दोन्ही संघांचे गुण 1-1 असे बरोबरीचे झाले आहेत। हवामान। राज्यात आगामी 2 दिवस मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे। या काळात तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। महाराष्ट्र राज्य डेटा धोरणाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। परळी आणि बारामतीमध्ये नवीन पशुवैद्यक महाविद्यालय स्थापन करण्यासाठीही मान्यता। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनादिमी अनंतमी या गीताला जाहीर। आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी पुण्यासह देशभरात 60 अधिक ठिकाणी सीबीआयचे छापे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.